नमस्कार, माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी भारतीय जनता पार्टी नेरूळ प्रभाग क्रमांक 21 अ ची अधिकृत उमेदवार, माझं नाव सौ माधुरी जयेंद्र सुतार आहे. येत्या 15 जानेवारी रोजी माझ्या कमळ या चिन्हासमोरील 2 नंबरचं बटन दाबून कृपया मला मतदान करावे. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकास साधणे हेतू मला निवडून द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.